म्युच्युअल फंड सही है, म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय? नमस्कार, आपण आजकाल टीव्हीवर म्युच्युअल फंड सही है ही ॲडव्हर्टाईज नेहमी बघत असतो. त्यामध्ये सचिन तेंडुलकर येतो, कधी धोनी असतो आणि छोटीशी माहिती ते आपल्याला त्याच्यामध्ये देतात, तेव्हा आपल्यालाही वाटतं की आपणसुद्धा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करावं. पण आपल्याला म्युच्युअल फंड, शेअर मार्केट ही नावं ऐकल्यावर हे सर्व आपल्यासाठी नाही आहे असं वाटतं का? म्युच्युअल फंड म्हटलं की आपले पैसे बुडाले तर? हे सर्व श्रीमंतांचे पैसेवाल्यांचे शब्द आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं जर का हो असतील तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठीच आहे. बँकेमधील FD, PPF, पोस्ट बचत आदी पारंपरिक पर्यायाव्यतिरिक्त गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय म्हणून म्युच्युअल फंडकडे सध्या पाहिलं जातं. या प्रकाराकडे सर्वसामान्य नागरिकांचा ओघ वाढताना दिसत आहे, मात्र यातील अनेकांनी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केलेली नसते. त्यामुळे या पर्यायात प्रवेश करताना कोणत्या गोष्टी ध्यानात घेणे गरजेचं आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. पैशाला पैसा ओढतो ही म्हण तुम्हाला माहितीच असेल. ही म्हण म्युच्युअल फंडमध्ये अगदी तंतोतंत लागू पडते. आज मी तुम्हाला म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय, हे कशाप्रकारे काम करते, आपण त्यात कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट करून आपले पैसे वाढवू शकतो याची सविस्तर माहिती देणार आहे. त्यासाठी हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की ऐका. मी हर्षाली येडणकर, वेल्थ क्रिएशन एक्सपर्ट, हर्षालीज वेल्थ क्रिएशन विजडम या प्लॅटफॉर्मची संस्थापिका. या क्षेत्रात मी गेली 15 वर्ष कार्यरत असून येत्या 3 वर्षामध्ये 200 उद्योजकांच्या आयुष्यात त्यांची वेल्थ क्रिएट करण्यास मदत करणं हा माझा ध्यास आहे. चला तर मग पाहूया की म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय. जर का तुम्हाला सुरक्षित इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि मार्केटबद्दल माहिती नाही आणि वेळही नाही आहे, पण आपण इन्व्हेस्ट केलेले पैसे चांगले वाढले पाहिजेत, तर म्युच्युअल फंड हा एक खूप चांगला पर्याय असू शकतो. बरेच लोक म्युच्युअल फंड व शेअर मार्केट हे एकच समजतात. हे दोघेही मार्केटचाच भाग आहे, पण ह्या दोघांमध्ये बराच फरक आहे. म्युच्युअल फंडमध्ये बऱ्याच लोकांचे पैसे गोळा करून एक फंड तयार केला जातो. तिथे एक फंड मॅनेजर नियुक्त केला जातो जो मार्केटमधला एक्सपर्ट असतो, आणि तो आपल्या सगळ्यांचा फंड कोणकोणत्या ठिकाणी इन्व्हेस्ट करायचा की जिथून आपल्याला प्रॉफिट होऊ शकेल हे पाहतो. तो हे पैसे एकाच ठिकाणी इन्व्हेस्ट न करता वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट करतो. त्यामध्ये काही ठिकाणी लॉस जरी झाला तरी काही ठिकाणी प्रॉफिट नक्कीच होत असतो. त्यामुळे आपले इन्व्हेस्टमेंट हे ॲव्हरेजमध्ये प्रॉफिटमध्येच असते. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट AMC म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनीद्वारा केली जाते. सोप्या शब्दामध्ये याला फंड हाऊसही बोलले जाते. म्युच्युअल फंड AMC हे भारत सरकारची संस्था SEBI अंतर्गत रजिस्टर असते. भारतात शेअर मार्केटचे पैसे नियंत्रित करणे व इन्व्हेस्टरचे पैसे सुरक्षित पद्धतीने ठेवण्याचे काम SEBI केले जाते. नंबर 2, म्युच्युअल फंड काम कसं करतो. AMC म्युच्युअल फंड कंपनी चालवल्या जातात. उदाहरणार्थ 100 लोकांनी 5,000 रुपये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले तर हे 5,00,000 रुपये फंड मॅनेजर त्याच्या टीमबरोबर रिसर्च करून ते पैसे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवतो. ज्याप्रमाणे काही पैसे शेअर मार्केट, काही गव्हर्नमेंट बॉन्ड, काही कॉर्पोरेट बॉन्ड, काही FD, काही गोल्डमध्ये, काही सिक्युरिटी बॉन्डमध्ये अशा वेगवेगळ्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केले जातात, ज्यायोगे आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट कमवला जाऊ शकेल व त्यात काही ठिकाणी जर का आपल्याला लॉस जरी झाला तरी काही ठिकाणी प्रॉफिट होतो आणि ॲव्हरेजमध्ये आपण प्रॉफिटमध्येच असतो. म्युच्युअल फंडमध्ये जर का लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला 15-16% प्रॉफिट रिटर्न मिळू शकतो. म्युच्युअल फंड कंपनी प्रॉफिटचा खूप छोटा भाग स्वतःकडे ठेवतो व बाकीचा प्रॉफिट आपल्या इन्व्हेस्टरमध्ये वाटतो. नंबर 3, म्युच्युअल फंडचे प्रकार. आपण आज म्युच्युअल फंडचे प्रकार जाणून घेणार आहोत की त्याचे कोणते मुख्य प्रकार असतात. म्युच्युअल फंडमध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत, पण आपण आज ॲसेट क्लास बेस म्युच्युअल फंडाचे प्रकार जाणून घेणार आहोत. नंबर 1, इक्विटी म्युच्युअल फंड. नंबर 2, डेट म्युच्युअल फंड. नंबर 3, हायब्रिड म्युच्युअल फंड. नंबर एक, इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये पैसे हे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले जातात. यामध्ये प्रॉफिट चांगले मिळण्याची शक्यता असते, पण मार्केट अपडाऊन होत असल्यामुळे इथे रिस्क पण जास्ती असते. इथे आपलं रिटर्न शेअर मार्केटच्या परफॉर्मन्सवर डिपेंड असतं. शॉर्ट इन्व्हेस्टमेंटसाठी हा प्लॅन योग्य ठरणार नाही, पण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असेल तर इथे चांगला प्रॉफिट आपण मिळवू शकतो. यासाठी 5 ते 10 वर्ष थांबणे गरजेचं असते. डेट म्युच्युअल फंड, जर का आपण म्युच्युअल फंडमध्ये जास्त रिस्क घेऊ शकत नसाल तर डेट फंड हा योग्य पर्याय असतो. ही लो रिस्क इन्व्हेस्टमेंट असते. डेट म्युच्युअल फंडमध्ये पैसे सेफ ठिकाणी इन्व्हेस्ट केले जातात. उदाहरणार्थ गव्हर्नमेंट बॉन्ड, सिक्युरिटी बॉन्ड, कॉर्पोरेट बॉन्ड, आपण यामध्ये कितीही दिवसांसाठी पैसे इन्व्हेस्ट करू शकतो आणि कधीही काढू शकतो. 3 ते 5 वर्षासाठी हा डेट फंड हा चांगला ऑप्शन ठरू शकतो. नंबर 3, हायब्रिड म्युच्युअल फंड. हा फंड इक्विटी फंड आणि डेट फंड यांचा मिलाप असतो. इथे आपले पैसे दोन्ही ठिकाणी इक्वली इन्व्हेस्ट केले जातात. या म्युच्युअल फंडमध्ये मधले पैसे इक्विटी शेअर मार्केटमध्ये व गव्हर्नमेंट बॉन्ड या दोन्हीमध्ये इन्व्हेस्ट केले जातात. हा फंड डेट फंडपेक्षा जास्त रिस्की व इक्विटी फंडपेक्षा कमी रिस्की असतो. हा फंड शॉर्ट टर्मसाठी चांगला ठरू शकतो, म्हणजे इक्विटी शेअर मार्केटचा प्रॉफिटही मिळू शकतो आणि डेट फंडमुळे आपले पैसे सेफही राहतात. नंबर 4, पूर्व इतिहास तपासा. म्युच्युअल फंड योजनेच्या पूर्वीच्या कामगिरीवर भविष्यातील कामगिरी वा परतावा अवलंबून नसतो, हे ध्यानात घ्या. मात्र या योजनेची, या फंडाची 5 ते 10 वर्षापूर्वीची कामगिरी कशी होती याचा आढावा जरूर घ्यावा, असे आर्थिक सल्लागार सांगतात. तरी 10 वर्षाच्या कालावधीत या योजनांनी किमान परतावा दिला आहे का हे तपासावे. या विविध टप्प्यात संबंधित फंडांनी चांगली कामगिरी केली असेल तर तिच्या फंड हाऊसबाबत निश्चिंत राहण्यास काहीच हरकत नाही. म्युच्युअल फंडचे फायदे. आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेले पैसे हे एक्सपर्टद्वारा रिसर्च करून इन्व्हेस्ट केले जातात वेगवेगळ्या स्टॉकमध्ये. त्यासाठी आपल्याला डोकं लढवण्याची गरज लागत नाही. या एक्सपर्ट लोकांना मार्केटचं पूर्ण नॉलेज असतं. हे याच कामासाठी नियुक्त केलेले असतात. त्यांची पूर्ण नजर ही मार्केटवर असते, ज्यामुळे आपले पैसे योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट केले जातात. जर का आपल्याला पैसे वाढवायचे असतील आणि सध्याच्या महागाईच्या हिशोबाने सध्याचा जो इन्फ्लेशन रेट आहे याचा विचार करता म्युच्युअल फंड हा योग्य पर्याय ठरू शकतो. आपल्या महत्त्वाच्या लॉंग टर्म गोलसाठी कंपाऊंडिंग बोनस प्रमाणे आपण खूप चांगला प्रॉफिट मिळवू शकतो. अशीच आणखीन उपयुक्त आणि इंटरेस्टिंग म्युच्युअल फंड संबंधित माहिती मी पुढच्या पॉडकास्टमध्ये घेऊन येणार आहे. आपल्याला हा पॉडकास्ट आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा. आणि अशाच उपयुक्त आणि सविस्तर माहितीसाठी माझा ग्रुप हर्षालीज वेल्थ क्रिएशन विजडम हा जॉईन करा. हा पॉडकास्ट शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू.